आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस बायोगॅस धोरण सीबीजी 2026 जाहीर. राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि सीआयआय यांच्यात सामंजस्य करार. बुलडाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये 24 ते 26 एप्रिल दरम्यान खगोल दर्शन महोत्सवाचं आयोजन. आणि इराणबरोबरची शस्त्रसंधी अमर्यादित काळासाठी वाढवत असल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस बायोगॅस धोरण 2026 आज राज्य सरकारनं जाहीर केलं. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे घनकचऱ्याचं पर्यावरणपूरक व्यवस्थापन तसंच हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार जमिनीचं रुपांतर भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये करण्यासाठीच्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याबाबतची अधिसूचना काढण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. राज्यातल्या 7 आदर्श महाविद्यालयातल्या शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णयही झाला आहे. या पदावरल्या शिक्षकांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या पदभरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी जर्मनी, जपान आणि रशिया यांच्या भाषा आणि संस्कृतीचं प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि सीआयआय यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारानुसार सीआयआय महाराष्ट्र, जर्मनी, जपान कुशल कामगार गतिशीलता उपक्रमात अंमलबजावणी भागीदार म्हणून काम करणार असून तंत्रशिक्षण मंडळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य, संवाद क्षमता आणि आत्मविश्वासात वाढ होऊन जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि अॅप आधारित वाहनचालकांसाठी प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 24 एप्रिल रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. वाहनचालकांना मराठी प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार असून अंमलबजावणीची रुपरेषा ठरवली जाणार आहे. मराठी भाषेचा सन्मान राखत प्रवासी वाहनचालक संवाद सुलभ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानकं आणि आस्थापनांवर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु झाला असून 2.57 मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून दरवर्षी 3 ते 4 कोटींची वीज बचत होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राहुरीत 1,33,545 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित आणि निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व 374 मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 4 संशयितांना मुंबई उच्च न्यायालयानं आज दोषमुक्त केलं आणि त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करायचा विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय रद्दबातल ठरवला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या पीठानं हा निर्णय दिला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या चौघांविरुद्ध आरोपपत्र करायचे आदेश विशेष न्यायालयानं दिले होते. राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बाल विकास विभागानं स्पेशल फोर्सच्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल 32 बालविवाह रोखण्यात यश मिळवलं असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय डार्क स्काय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जागतिक वारसास्थळ असलेल्या लोणार इथं 24 ते 26 एप्रिल दरम्यान खगोल दर्शन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेलं जगातील एक अद्वितीय सरोवर आहे. येथील परिसर प्रकाश प्रदूषणापासून मुक्त असल्यानं डार्क स्काय संवर्धनासाठी अत्यंत अनुकूल आहे. या महोत्सवांतर्गत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना नक्षत्र ग्रह आणि ताऱ्यांचं जवळून निरीक्षण करता येईल. प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि नैसर्गिक अंधाराचे महत्व सांगणारे प्रदर्शन आणि माहितीपट दाखवले जातील. निसर्ग संवर्धन आणि विज्ञानाची सांगड घालून खगोल पर्यटनाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाम इथं दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली होती. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या वर्षी 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या 9 छावण्यांवर अचूक मारा केला होता. वर्ध्यात जागतिक वसुंधरा दिन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त निसर्ग सेवा समितीतर्फे पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. ऑक्सिजन पार्क येथून सुरू झालेली रॅली शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत पार पडली. रॅलीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या चित्ररथातून वृक्ष लागवडीचं महत्व अधोरेखित करण्यात आलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं कालपासून संप पुकारला आहे. या संपात अकोला जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागासह विविध विभागांच्या कार्यालयांतील कामकाज ठप्प झालं आहे. इराणसोबतची शस्त्रसंधी अमर्याद काळासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इराणसोबत चर्चा करण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणसोबतची 2 आठवड्यांची शस्त्रसंधी आज सकाळी संपली. त्यात पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. मात्र अमेरिकन नौदल इराणच्या बंदरावरची नाकेबंदी सुरूच ठेवली असंही त्यांनी स्पष्ट केलं. इराणने शस्त्रसंधीची मुदत वाढवण्याबाबत कसलीही मागणी केली नव्हती असं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डशी संबंधित तस्नीम वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. तसंच बंदरांवरची नाकेबंदी इराण तोडेल असा इशाराही दिला आहे. दरम्यान इराणचं निमलष्करी दल रिव्हॉल्युशनरी गार्डने आज सकाळी होर्मुझच्या समुद्रधुनीतून 2 मालवाहू जहाजांवर हल्ला केला. यात जीवितहानी झाल्याचं कुठलंही वृत्त नाही. तर हिजबोलानं आज इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलने शस्त्रसंधींचं उल्लंघन करत दक्षिण लेबननमध्ये हल्ले केल्यानंतर पहिल्यांदाच हा हल्ला केल्याचं हिजबोलानं म्हटलं आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकारनं भूमिका स्पष्ट न केल्यास माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 25 एप्रिल रोजी गोंदिया इथं यासाठी आंदोलन आयोजित करण्यात आलं असून सुमारे 7,000 लोक सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना अधिकार दिल्यानंतरही सरकार ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित खासगी शाळांनी सकाळी 7 ते 10 या वेळेतच वर्ग भरवावेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान. विदर्भात आज चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय आज आणि उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उष्ण तापमान 40° सेल्सिअस ते 43° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज नागपुरात 41.2° सेल्सिअस इतकं शुष्क तापमान नोंदवण्यात आलं. केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज भाविकांसाठी उघडण्यात आले. केदारनाथ आणि चारधाम यात्रा म्हणजे देशाच्या विश्वास एकता आणि वैभवशाली परंपरेचा आध्यात्मिक महोत्सव असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस बायोगॅस धोरण सीबीजी 2026 जाहीर. बुलडाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये 24 ते 26 एप्रिल दरम्यान खगोल दर्शन महोत्सवाचं आयोजन आणि इराणबरोबरची शस्त्रसंधी अमर्यादित काळासाठी वाढवत असल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.